आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका व्यापार कराराचं सर्वत्र स्वागत, उद्योग जगतात आनंद। युरोपीय देश आणि अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराचा मसुदा संसदेत सादर करावा अशी विरोधकांची मागणी। मेळघाटातील पर्यटनाचा विकास ट्रॅक अँड ट्रेलच्या माध्यमातून करण्यात येणार। आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत सर्व झोनमध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू। आता सविस्तर बातम्या। भारत अमेरिका परस्पर शुल्क कपातीबाबतच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून विशेषतः उद्योग जगतातून स्वागत होत आहे। महाराष्ट्र निर्यातीत अग्रसर असून या करारामुळे राज्यातल्या व्यवसायासाठी नवं क्षितिज खुलं होईल आणि राज्यात मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या करारामुळे उभय देशांमध्ये रोजगार निर्मिती विकास आणि नवोपक्रमांना चालना मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, परिवहन मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू, जेपी नड्डा इत्यादी केंद्रीय मंत्र्यांनी या कराराचं स्वागत करणारे संदेश समाज माध्यमांवर लिहिले आहेत। भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावरचं आयात शुल्क 25% कमी करून 18% आणण्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केल्याची घोषणा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर केली। ही भारताच्या जनतेची ताकद आहे असं त्यांनी म्हटलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केला आहे। CII फिक्की रत्न आणि आभूषण उद्योग PhD CCI मोबाईल फोन्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि संलग्न उत्पादनांच्या निर्यातदारांची संघटना ICEA मत्स्योत्पादकांची संघटना अशा विविध उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला असून यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत उठाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला। भारताचे चीन आणि पाकिस्तानशी असलेले संबंध अतिशय महत्वाचा विषय आहे असं राहुल गांधी यावेळी म्हणाले। गांधींनी एका लेखाचा उल्लेख केला त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला। गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्याआधी युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यासोबतच्या व्यापार कराराचा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात केली। चंद्रपूर महानगरपालिकेत संख्याबळाला घेऊन सध्या विविध चर्चा होत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याबाबत स्पष्टता व्यक्त केली।
एक तर दोनही पक्षाकडे बहुमत नाही, त्यांच्याकडे नाही ना आमच्याकडे। अरे ज्यांच्याकडे ते संख्याबळ चुरतील त्याचा महापौर होईल, आमच्याकडे नाही तर भाजपकडेही नाही याची चर्चाच होत नाही। जसं काही आमच्याकडे बहुमत आहे काँग्रेसकडे आणि बहुमत असताना सुद्धा सत्ता बनवत नाही अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं। आम्हाला सुद्धा 4-5 लोकांची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा आवश्यकता आहे 12 लोकांची। मला विश्वास आहे शिवसेना उभाटा या परिस्थितीमध्ये भाजपला सहकार्य करणार नाही, कुठल्याही प्रलोभनाला आणि पदाला बळी न पडता ते आमच्या बरोबर राहील असा मला विश्वास आहे।
देशात यंदाच्या रबी हंगामात पेरणी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। गेल्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत देशभरात 676 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे। ही पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 लाख हेक्टरनं अधिक आहे। यंदा 335 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गहू तर 45 लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे। डाळींच्या पेरणी क्षेत्रातही वाढ दिसून येत आहे। 139 लाख हेक्टरवर डाळीची पेरणी करण्यात आली आहे। कृषी विभागाच्या अहवालानुसार भरड धान्याची पेरणी 61 लाख हेक्टर तर 97 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली आहे। हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीचं व्यापक अभियान राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत। प्रस्तावित हरित महाराष्ट्र प्राधिकरणाच्या माध्यमातून या मोहिमेचा समन्वय साधला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत पर्यावरण संवर्धन हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावती जिल्हा मेळघाटातील पर्यटनाचा विकास ट्रॅक अँड ट्रेल च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जंगल भ्रमंती ट्रेकिंग आणि साहसी पर्यटनासाठी सुरक्षित मार्ग विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी निवास, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या. युवक, शालेय विद्यार्थी आणि समूह पर्यटकांना लक्षात घेऊन समाज माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या आत्म्याला शांती मिळू यासाठी गायत्री मंत्र तसेच महामृत्युंजय मंत्र म्हणण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नगरसेविका आभा पांडे यांनी देखील त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ट्रान्सजेंडर हक्क संरक्षण संवेदनशीलता एक दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य शासन विभाग आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचं संरक्षण कायदा 2019, सामाजिक समावेशकता आणि कायदेशीर संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी समता आणि भेदभाव मुक्त समाज निर्मितीत विद्यापीठांची भूमिका महत्वाची असल्याचं सांगितलं. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी पीएम ई बस योजनेअंतर्गत अकोला महापालिकेला 50 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. या बससाठी उभारण्यात येणाऱ्या ई बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनचं सुमारे 70% काम पूर्ण झालं आहे. खडकी भागात मोरणा नदीकाठी 18 कोटी रुपयात सुसज्ज डेपो उभारण्यात येणार असून येत्या 4 ते 5 महिन्यात अकोलेकरांना वातानुकूलित ई बसने प्रवास करता येणार आहे. राज्यातील 23 महापालिकांमध्ये अकोला महापालिकेचाही या योजनेत समावेश आहे. पादचारी मार्ग नागरिकांसाठी मोकळे करण्याच्या उद्देशानं नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत सर्व झोनमध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि मुक्त वावर मिळावा यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झोननिहाय आणि मुख्यालय स्तरावर 15 चमू तैनात करण्यात आले आहेत. दुकानदार आणि फेरीवाल्यांनी पादचारी मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हटवून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन प्रवर्तन विभागानं केलं आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आज बडोदा इथल्या बीसीए मैदानावर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 होईल. या सामन्यातील विजेत्या संघाची येत्या गुरुवारी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी लढत होईल. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबी महिला संघानं लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावून अंतिम सामन्यातलं आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. भारतानं पुढील वर्षीच्या आशियाई रायफल शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद मिळवलं आहे. ही स्पर्धा दिल्लीमध्ये होणार असून त्याच्या तारखा लवकरच निश्चित केल्या जातील अशी माहिती राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियानं दिली आहे. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचं उद्दिष्ट न वाढल्यानं शेतकऱ्यांचे धान अद्याप शिल्लक आहेत. आतापर्यंत पणन विभागाने 31 लाख क्विंटल धान खरेदी केली असली तरी अनेक शेतकरी अडचणीत आहेत. मात्र उद्दिष्ट वाढवण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडू आंदोलन केलं. सरकारला जाग येईल अशी या शेतकऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका व्यापार करारांचं सर्वत्र स्वागत, उद्योग जगतात आनंद. युरोपीय देश आणि अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराचा मसुदा संसदेत सादर करावा अशी विरोधकांची मागणी. मेळघाटातील पर्यटनाचा विकास ट्रॅक अँड ट्रेलच्या माध्यमातून करण्यात येणार आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत सर्व झोनमध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.